शुक्रिया, यू आर नॉकिंग ऑन मी। हॅलो,
अरे इंजिनला घेऊ का नको? त्या
नको, मी तुला आयडी सांगतो, नोट डाऊन कर, दुसरा आयडी घे, काय बी एल।
ऐक ऐक ना भाई, किती आयडी असते?
हॅलो, रिवॉर्ड पाहिजे। हा,
किती आयडी आहेत तुझ्याकडे?
माझ्याकडे तसे तुला एक्सक्लेट करण्यासाठी फक्त माझ्याकडे तीनच आहेत, बाकी तीन मग मला आता डायरेक्ट रुचिरला किंवा फैजलला करावं लागतील, त्यांना सांगावं लागेल काय
मेल टाक ना मग।
नाही, आयडी तरी नोट डाऊन करून घे, ईमेल टाकून तुम्ही लोक रिवॉर्ड देत नाही, इथे माझं नाव खराब होतं, हे लोक बोलतात आर्टिस्ट टीम तुझ्या ईमेलवर रिवॉर्ड करत नाही, माझा इमेज कस्टमर क्रिएट होतो।
सिस्टम ओके है तुम्हारा, तुम कहाँ के इतना पढ़ के आए हो कुरान?
जी जी, SYBL। हाँ,
SYBL,
SYBL 0123। काय बोलतो?
वॅकन्सी आहे का?
हा,
बरोबर बोलतो,
खरंच खरंच खरंच।
पॅकेज किती देतील?
कॉल कर मला नंतर, सांगतो मी, माझा नंबर मोबाईलवर कर, तिसरा आयडी घे एक।
दादा प्लीज ट्रान्सफर दे,
सहाच्या नंतर कर। बट
पण हे का यार, दोन ठीक आहे ना यार, तीन तीन चार्जर दिले
असतात। आता शेवटचं आहे रे बाबा, तुमचे फोनच लागत नाही तर मी तरी काय करू? मी आत्ताच सायरल सांगितलं, तुमचे टोल फ्री
असं काय बोलतात, जो प्रामाणिक वक्त द्यायच्या, म्हणजे माझे दुसरे काम सोडून मी हे करू, सांग पटकन।
SYNL
0124 0124 07621 07 621।
आठवणीने कर, आणि या तिघांचा मला ईमेलवर रिवॉर्ड पाहिजे, नाहीतर मग मी एक्सप्रेशन करेन की किरणने ईमेलवर रिवॉर्ड दिला नाही, कॉल करून पण आणि डायरेक्ट
शुभांगीमध्ये अपडेट करतो बाबा, ते नको
पोर्टल नाही, मला ईमेलवर पण रिवॉर्ड पाहिजे, पोर्टलमध्ये अपडेट करतोय ना, मग पोर्टलचा स्नॅप टाकून दे ईमेलवर, कळलं?
तेच ना, इमानदारीने वागून, इमानदारी वागून फायदा नाही रे, ते बरोबर लोक
ठीक आहे चालेल सर,
म्हणजे लोक वाईट वागतात ते बरोबर आहे, तेच चालेल सर।
तू फोन कर मला नंतर,
ऐक ना, हॅलो आई, याचं काय आलं माहितीये का, तू तिसरा दिल बघ, ट्राय टू कॉलिंग शुभांगी वायशेचे नंबर
साइट कॉलिंग इथेच काहीतरी स्पेअरची रिक्वेस्ट आहे बघ तिसऱ्या साईटवर,
अजून आला तर तू कशाला एटीएम मागतो इंजिनियर कडून?
अरे बट स्पेअर कुठचा, तुम्ही लोकांनी ते पण मेन्शन नाही केले, असं कसं करता?
हे कोण इथे बीआरएम इज ऑपरेटर सिन्स 3 डेज अबाउ द प्रेझेंटली, अरे तिकडे रूटचा काय इश्यू आहे? हॅलो,
तो झाला की आवाज रिझॉल्व, तुमची टीम डे टू डे अपडेट घेत नाही, एक तारखेला अपडेट दिलेली तीच रिपीटेड होते, त्याच्यानंतर तुम्ही विचारलं इंजिनियरला, असं आहे। मला आधी एक सांग, मला आधी सांग, इथे स्पेअर कुठचा रिक्वेस्ट केला त्याने, ते पण मेन्शन नाही केले।
थांब सांगतो मी, मी सांगतो तुला, जाऊ दे, मेन आहे तर तुम्ही तिकडे ओपन करू शकत नाही का ते?
करतोय पण याच्यामध्ये नाही मेन्शन केले, मी पूर्ण चेक केलं।
हे कोण, हे कोण स्पेअर आहे बघ, हे बघ इथे दिले बघ, बीआरएम बकेट आहे, बीआरएम बकेट काय, बीआरएम बकेट मोठा स्पेअर आहे,
किती तारखेला इकडे कुठे किती तारखेला मेन्शन केले बीआरएम बकेट?
हे बघ इथे लिहिले किती तारखेला मेन्शन केले बघ, डेट आहे 2/7/2024 4 वाजता,
2 तारखेचे माझ्याकडे अपडेटच नाही पोर्टल मध्ये। ठीक आहे चालेल, बकेट आहे ना इथे रिक्वेस्ट।
तुला इकडे दिसते का स्पेअर रिप्लेस, स्पेअर रिप्लेस दिसतो तुला?
नाही
स्पेअर रिप्लेस।
ठीक आहे चालेल, मी तुला ना तिघांचा पण ईमेल टाकतो, मला ईमेलवर रिवर्ड आणि पोर्टल मध्ये अपडेट कर, ओके? आणि उगाच 4 आणि 5 दिवसानंतरची।
हॅलो हॅलो ऐक ना, हॅलो, या स्पेअर वाला तर मी स्पेयर वाला है ना, स्पेयर वाला तो छोड़न दे, बाकी जो मैं करता स्पेयर वाला का सा जरा रिस्की काम है, स्पेयर
ठीक
टीम
है ठीक है, चालेल। हाँ
बाकी मैं करतो ला कॉल।
हाँ करा दो नहीं सर।
मैं तेरे पाव की जितिन।